नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। तीन नवे फौजदारी कायदे सुरू जावप हो देशा खातीर इतिहासिक दीस आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां। तंत्रगिन्यानाचो वापर, वेळार न्याय, गुन्यांवांची नवी व्याख्या ही भारताच्या फुडाराक आकार दिवपी खाशेलपणां आसात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें। देशात लागू जावपी तीन नवे कायदे म्हळ्यार भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 1860 वर्षाची भारतीय दंड संहिता, 1898 वर्षाची फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावे हांच्या सुवातेर हे नवे कायदे आयल्यात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मोख दौरिल्ल्या विकसित भारत संकल्पनेच्या पंचप्राणाचे ते प्रतिनिधित्व करतात असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। गोयकारांक बरी येरादारी सेवा दिवपा खातीर लायटीचेर चलपी रिक्षा आणि पायलटांक खातीर मोटरसायकली हाडपाचो प्रस्ताव आसा। प्रदूषण उणे जावचे हे खातीर यत्न चालूच आसात। ईव्ही बशी सुरू करून आमी पारंपारिक खाजगी बस धनियांचेर कसलोच अन्याय जावपाक दिवचे ना अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें। स्मार्ट सिटी येवजणे खाला पणजे शारांतल्या येरादारी खातीर 6 ईव्ही बशींक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बावटो दाखयलो। हे वेळार येरादारी मंत्री माविन गुदिनो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकार, सांताक्रूजचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। जे थळावे खासगी बस धनी वर्सानवर्स हांगा वेवसाय करतात तांची कदंब महामंडळाच्या संचालकांनी बसका घेतल्या। तांका फायदो जावचो म्हणून तांका पर्यायी मार्ग दिल्यात। जर तांका कसली समस्या असली जाल्यार ताणी ती सरकाराकडेन मांडची असे आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिले। कदंब महामंडळ लुकसाणीत असून लेगीत आम्ही लोकांक बऱ्यो सुविधा दिवपाचे यत्न करतात। गांवगिऱ्या वाठारांनी येरादारी सोपी करपा खातीर आम्ही म्हजी बस येवजणेक बळकटी दितले। खाजगी बस धनियांनी हे येवजणे खातीर अर्ज केला। 56 बसी म्हजी बस येवजणे खाला घातल्यात असे येरादारी मंत्री मॉविन गुदिनो हांणी सांगले। सध्या फकत 6 बशी शारांत चलतल्यो, फुडाराक 48 सुरू करपाचो प्रस्ताव आसा। बशीत ऑनलाईन सीसीटीव्ही कॅमेरा, एसओएस बटण, दिव्यांगांखातीर रॅम्प सुविधा अशा साबार गजालींचो आसपाव आसा। 15व्या वित्त आयोगावरवी उदरगती खातीर मुरगाव पालिकेक अर्थिक मजत वाढवून दिवपा खातीर पालिका संचालकांकडेन मागणी करतले अशी माहिती मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिली। मुरगाव पालिका मंडळाची काल खाशेली बसका झाली। बसके उपरांत खबराकारांकडेन उलयतना बोरकार हांणी म्हळां की पालिका मंडळाचो चडसो कार्यकाळ सोपिल्लो आसा, पूण पालिकेकडेन दुडून आशिल्ल्या कारणान वॉर्डातली कामां पडून आसात अशें पालिका वांगड्यांचे म्हणणे आसा। ही आर्थिक मजत वाढवून मेळची हे खातीर फुडल्या कांय दिसां भितर पालिका संचालकांची भेट घेतले। राज्यात 1 जुलै 2017 दिसा जीएसटी कर पद्दत चालीक लायली। हाका लागून फाटल्या 7 वर्सात गोयची अर्थिक उदरगत वाढल्या। राज्यातले उद्देजक, व्यावसायिक आणि गिरायकांक जीएसटीचो खूप फायदो झाला असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले। गोय चेंबर ऑफ कॉमर्स आणि धेंपे महाविद्यालया वतीन आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले। या वेळार उद्देगपती श्रीनिवास धेंपो, अर्थतज्ञ डॉ मनोज कामत आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। जीएसटीतल्यान राज्य सरकाराक बरी येणावळ मेळटा, हाका लागून ह्या वर्साच्या अर्थसंकल्पात आमी कसलोच कर वाढोवंक ना। हे फकत जीएसटीक लागून शक्य झाला। जीएसटीक लागून राज्यातल्या निर्गत वाढपाक लागल्या, तशेंच लॉजिस्टिकाचो खर्च सुमार 10 ते 12% उणो झाला। हाचे भायर जीएसटीचो फायदो पर्यटन आणि सेवा वाठाराकूय खूप झाला असे डॉ सावंत हांणी सांगले। पहिली राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कर आशिल्ले, हाचो व्यवसायिकांचेर वाईट परिणाम जातालो। दुसऱ्या राज्यातल्यान माल हाडलो जाल्यार दोनूय राज्यांनी कर भरचो पडटालो, ते उपरांत हांगा आपल्या सवलती खातीर अर्ज करचो पडलो। जीएसटीक लागून हे पुराय बंद जाल्ल्यान वेवसाय करप सोपे जाला, सध्याची कर पद्दत सोपी आणि प्रभावी झाल्या अशें तांणी मुखार सांगले। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।